लुकाचे शुभवर्तमान याचा 22वा अध्याय. नंतर बेखमीर भाकरीचा सण, ज्याला वलांडण म्हणतात, तो जवळ आला. मुख्य याजक लोक आणि नियमशास्त्राचे शिक्षक येशूला कसे मारता येईल याबाबतही चर्चा करीत होते, कारण त्यांना लोकांची भीती वाटत होती. तेव्हा 12 प्रेषितांपैकी एकात म्हणजे यहुदा इस्कोरियामध्ये सैतान शिरला. यहुदा मुख्य याजक लोक व परमेश्वराच्या भवनाचे अधिकारी यांच्याकडे गेला आणि त्याच्या हाती येशूला कसे धरून देता येईल याविषयी बोलणी केली. त्यांना फार आनंद झाला व त्यांनी त्यास पैसे देण्याचे मान्य केले. म्हणून त्याने संमती दर्शविली आणि तो येशूला गर्दी नसेल तेव्हा धरून त्याच्या हाती देण्याची संधी शोधू लागला. बेखमीर भाकरीचा सण, ज्या दिवशी वलांडणाचे कोकरू मारावयाचे तो दिवस आला, तेव्हा त्याने पेत्र व योहान यांना सांगून पाठवले की जा आणि आपणासाठी वलांडण सणाचे भोजन तयार करा, म्हणजे आपण ते खाऊ. पेत्र व योहान येशूला म्हणाले, आम्ही त्याची तयारी कोठे करावी अशी तुमची इच्छा आहे? तो त्यांना म्हणाला, तुम्ही नगरात प्रवेश कराल तेव्हा पाण्याचे भांडे घेऊन जाणारा एक मनुष्य तुम्हाला भेटेल. तो ज्या घरात जाईल तेथे जा आणि त्या घरमालकास सांगा, गुरुजींनी तुम्हाला विचारले आहे की माझ्या शिष्यासह वलांडण सणाचे भोजन करता येईल ती पाहुण्यांची खोली कोठे आहे. तो मनुष्य तुम्हास माडीवरील सजविलेली खोली दाखविल, तेथे तयारी करा. तेव्हा पेत्र व योहान तेथून निघाले. जसे येशूने सांगितले तसेच सर्व घडले. तेव्हा त्यांनी वलांडणाच्या भोजनाची तयारी केली. वेळ झाली तेव्हा येशू प्रेषितांसह भोजनास बसला. तो त्यांना म्हणाला, मी दुःख भोगण्यापूर्वी तुमच्या बरोबर वलांडण सणाचे भोजन घ्यावे अशी माझी फार इच्छा होती, कारण मी तुम्हाला सांगतो की देवाच्या राज्यात हे परिपूर्ण होईपर्यंत मी पुन्हा हे भोजन करणार नाही. नंतर येशूने प्याला घेऊन उपकार स्तुती करून तो म्हणाला, हा घ्या आणि आपसात याची वाटणी करा, कारण मी तुम्हाला सांगतो की देवाचे राज्य येईपर्यंत यापुढे मी द्राक्षरस घेणार नाही. नंतर त्याने भाकर घेऊन उपकार स्तुती करून ती मोडली आणि त्यांना देऊन म्हटले, हे माझे शरीर आहे जे तुम्हासाठी दिले जात आहे, माझ्या आठवणीसाठी हे करा. त्याचप्रमाणे त्याचे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेतला आणि म्हणाला, हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे जो तुमच्यासाठी ओतला जात आहे. परंतु पहा, माझा विश्वासघात करणाऱ्याचा हात माझ्या बरोबरच मेजावर आहे, कारण मनुष्याचा पुत्र ठरल्याप्रमाणे जातो खरा, पण ज्याच्या हातून तो धरून दिला जातो त्या मनुष्याची केवढी दुर्दशा होणार. आणि ते आपापसात एकमेकांना प्रश्न विचारू लागले, हे करणारा आपणापैकी कोण असावा? तसेच त्यांच्यामध्ये अशा संबंधी वाद निर्माण झाला की त्यांच्यामध्ये सर्वात मोठा कोण आहे. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, परराष्ट्रांचे राजे त्यांच्यावर प्रभुत्व करतात आणि जे त्याच्यावर अधिकार गाजवतात त्यांना तो परोपकारी असे वाटतात, परंतु तुम्ही तसे नाही. त्याऐवजी तुमच्यातील सर्वात मोठा असलेल्याने सर्वात लहान व्हावे व जो अधिकारी आहे त्याने सेवक व्हावे. तेव्हा मोठा कोण? जो मेजावर बसतो तो, की जो सेवा करतो तो? जो मेजावर बसतो तो नाही का? मी तुम्हामध्ये सेवा करणाऱ्यासारखा आहे, परंतु माझ्या परीक्षेमध्ये माझ्या पाठीशी उभे राहिलेले असे तुम्हीच आहात. ज्याप्रमाणे माझ्या पित्याने माझी नियुक्ती केली तसे मी तुमची नियुक्ती राज्यावर करतो. म्हणून तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे व प्यावे आणि आसनावर बसून इस्रायलच्या 12 वंशजांचा न्याय करावा. शिमोना शिमोना, ऐक, सैतानाने तुम्हास गव्हासारखे चाळावे म्हणून मागितले आहे, परंतु शिमोना तुझा विश्वास ढळू नये म्हणून मी तुझ्यासाठी प्रार्थना केली आहे आणि तू पुन्हा माझ्याकडे वळलास म्हणजे तुझ्या भावास स्थिर कर. परंतु शिमोन पेत्र त्यास म्हणाला, प्रभू, मी तुझ्या बरोबर तुरुंगात जाण्यासाठी व मरण्यासाठी तयार आहे. पण येशू म्हणाला, पेत्रा, मी तुला सांगतो, तू मला ओळखतोस, हे 3 वेळा नाकारशील तोपर्यंत आज कोंबडा आरवणार नाही. येशू शिष्यांना म्हणाला, जेव्हा मी तुम्हास थैली पिशवी व वाहनाशिवाय पाठवले तेव्हा तुम्हास काही कमी पडले का? ते म्हणाले, काहीही नाही. तो त्यांना म्हणाला, पण आता ज्याच्याजवळ थैली आहे त्याने ती घ्यावी व त्यांनी पिशवी सुद्धा घ्यावी आणि ज्याच्याजवळ तलवार नाही त्याने आपला झागा विकावा आणि ती विकत घ्यावी. मी तुम्हाला सांगतो, तो अपराध्यास गणलेला होता. असा जो शास्त्रलेख आहे तो माझ्या थाई पूर्ण झाला पाहिजे, कारण माझ्याविषयीच्या गोष्टी पूर्ण होत आहेत. ते म्हणाले, प्रभू, पहा, येथे 2 तलवारी आहेत. तो त्यांना म्हणाला, तेवढे पुरे. मग तो निघून आपल्या रीतीप्रमाणे जैतुनाच्या डोंगराकडे गेला व शिष्यही त्याच्या मागोमाग गेले. तेव्हा त्या ठिकाणी आल्यावर त्याने त्यांना म्हटले, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा. तो त्यांच्यापासून दगडाच्या टप्प्या इतका दूर गेल्यानंतर त्याने गुडघे टेकले आणि अशी प्रार्थना केली, पित्या, जर तुझी इच्छा असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, तरी माझ्या इच्छाप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छाप्रमाणे होऊ दे. स्वर्गातून एक देवदूत आला व तो त्यास सामर्थ्य देत राहिला. दुःखाने ग्रासलेला असताना त्याने अधिक कळकळीने प्रार्थना केली आणि त्याचा घाम रक्ताच्या थेंबासारखा जमिनीवर पडत होता. आणि जेव्हा प्रार्थना करून तो उठला आणि शिष्याकडे आला तो पहा ते खिन्न झाल्यामुळे झोपी गेलेले ते असं आढळले. तो त्यांना म्हणाला, तुम्ही का झोपत आहात, उठा आणि परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा. तो बोलत असतानाच लोकांचा जमाव आला व 12 शिष्यातील यहुदा इस्करियत म्हटलेला एक जण त्याच्या पुढे चालत होता. येशूची चुंबन घेण्यासाठी तो त्याच्याजवळ आला, परंतु येशू त्यास म्हणाला, यहुदा, चुंबन घेऊन मनुष्याच्या पुत्राचा विश्वासघात करतोस काय? त्याच्या भोवती जे होते ते काय होणार हे ओळखून त्यास म्हणाले, प्रभू, आम्ही तलवार चालवावी काय? त्यांच्यापैकी एकाने महायाजकाच्या नौकरावर वार केला आणि त्याचा उजवा कान कापला. येशूने उत्तर दिले, हे पुरेसे असू द्या. आणि त्याने त्याच्या कानाला स्पर्श केला व त्यास बरे केले. नंतर येशू मुख्य याजक लोक, परमेश्वराच्या भवनाचे मुख्य अधिकारी आणि वडील जे त्याच्यावर चालून आले होते त्यांना म्हणाला, तुम्ही तलवारी आणि सोटे घेऊन माझ्यावर चालून आलात जसा काय मी लुटारू आहे. मी तर तुम्हा बरोबर दररोज परमेश्वराच्या भवनात असे आणि तुम्ही माझ्यावर हात टाकला नाही, परंतु ही तुमची वेळ आणि अंधाराची सत्ता आहे. त्यांनी त्यास अटक केली व ते त्यास महायाजकाच्या घरी घेऊन गेले. पेत्र दुरून त्याच्या मागे चालला. त्यांनी अंगणाच्या मध्यभागी विस्तव पिटविला आणि त्याच्या भोवती बसले व पेत्रही त्यांच्यात बसला. तेव्हा कोणा एका दासीने तेथे त्यास विस्तवाच्या उजेडात बसलेले पाहिले. तिने त्याच्याकडे निरखून पाहिले आणि ती म्हणाली, हा मनुष्यही त्यांच्या बरोबर होता. पेत्र ते नाकारून म्हणाला, बाई, मी त्यास ओळखत नाही. थोड्या वेळानंतर दुसऱ्या मनुष्याने त्यास पाहिले आणि म्हणाला, तू सुद्धा त्यांच्यापैकी एक आहेस. पण पेत्र म्हणाला, गृहस्था, मी नाही. नंतर सुमारे एक तास झाल्यावर आणखी एक जण ठामपणे म्हणाला, खात्रीने हा मनुष्य सुद्धा त्याच्या बरोबर होता, कारण हा गालिल प्रांताचा आहे. परंतु पेत्र म्हणाला, गृहस्था, तू काय बोलतोस हे मला कळत नाही. तो बोलत असताना त्याच क्षणी कोंबडा आरवला आणि प्रभूने वळून पेत्राकडे पाहिले. तेव्हा पेत्राला प्रभूने उच्चारलेले वाक्य आठवले, आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू 3 वेळा मला नाकारशील, असे जे सांगितलेले त्यास आठवले. मग तो बाहेर जाऊन मोठ्या दुखाने रडला. येशूवर पहारा देणाऱ्या लोकांनी त्याचा उपहास करायला व त्यास मारायला सुरुवात केली. त्यांनी त्याचे डोळे बांधले व त्यास प्रश्न विचारू लागले. ते म्हणाले, ओळख बघू तुला कोणी मारले. आणि ते त्याची निंदा करण्यासाठी आणखी पुष्कळ काही बोलले. दिवस उगवला तेव्हा वडील लोकांनी, म्हणजे त्यामध्ये दोन्ही प्रकारचे लोक, मुख्य याजक लोक, नियमशास्त्राचे शिक्षक यांची सभा भरली आणि ते त्यास त्याच्या सभेत घेऊन गेले. ते म्हणाले, जर तू ख्रिस्त आहेस तर आम्हास सांग. येशू त्यांना म्हणाला, जरी मी तुम्हाला सांगितले तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही, आणि जरी मी तुम्हास प्रश्न विचारला तरी तुम्ही उत्तर देणार नाही. पण आतापासून मनुष्याचा पुत्र सर्वसमर्थ देवाच्या उजवीकडे बसलेला असेल. ते सर्व म्हणाले, तर मग तू देवाचा पुत्र आहेस काय? त्याने त्यांना उत्तर दिले, तुम्ही म्हणता की मी आहे. मग ते म्हणाले, आता आपल्याला आणखी साक्षीची गरज काय आहे? आपण स्वतः त्याच्या तोंडचे शब्द ऐकले आहे.